आकाशवाणी पुणे, राजेंद्र लेले प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशातील ऊर्जावान युवा पिढीच विकसित भारताचं स्वप्न साकार करेल, पंतप्रधानांचा विश्वास. राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती राज्यभरात उत्साहात साजरी. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीसाठी तयारीला लागा, भाजपा नेते केंद्रीय मंत्री अमित शहा यांचं कार्यकर्त्यांना आवाहन. आणि महिला क्रिकेटमध्ये मर्यादित षटकांच्या दुसऱ्या सामन्यात भारताची आयर्लंडवर 116 धावांनी मात, मालिकेत विजयी आघाडी. देशातील युवा पिढीच्या क्षमतेचं जगभरात कौतुक होत असून युवा पिढीची हीच ऊर्जा विकसित भारताचं स्वप्न साकार करेल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. स्वामी विवेकानंद यांची जयंती काल देशभरात राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरी करण्यात आली. यानिमित्त नवी दिल्लीत भारत मंडपम इथं आयोजित कार्यक्रमात पंतप्रधानांनी युवा नेत्यांशी संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले,
हमारे सामने 25 साल का गोल्डन पीरियड है, अमृत काल है. और मैं पूरी तरह से आत्मविश्वास से भरा हूं, भारत की युवा शक्ति विकसित भारत का सपना जरूर साकार करेगी. सिर्फ 10 साल में आप युवाओं ने भारत को स्टार्टअप की दुनिया में टॉप 3 देशों में ला करके खड़ा कर दी. बीते 10 साल में आप युवाओं ने भारत को मैन्युफैक्चरिंग में इतना आगे पहुंचा दिया. सिर्फ 10 साल में आप युवाओं ने डिजिटल इंडिया का परचम पूरी दुनिया में लहरा दिया. सिर्फ 10 साल में आप युवाओं ने भारत को स्पोर्ट्स की दुनिया में कहां से कहां पहुंचा दिया. मेरे भारत का युवा जब हर असंभव को संभव कर रहा है तो विकसित भारत भी जरूर संभव कर दिखाएगा.
युवा पिढीला मौलिक विचारधन देणारे थोर तत्वज्ञ स्वामी विवेकानंद यांची जयंती राज्यातही राष्ट्रीय युवा दिन म्हणून काल साजरी झाली. यानिमित्तानं विविध कार्यक्रम घेण्यात आले. राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी राजभवनात विवेकानंदांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केलं. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्युरोचं सोलापूर कार्यालय आणि विवेकानंद केंद्रांच्या सोलापूर शाखेच्या वतीनं युवा संवाद कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. राष्ट्रीय युवा दिनानिमित्त झालेल्या व्याख्यानावर आधारित प्रश्नमंजुषा यावेळी घेण्यात आली. पुण्यातील डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या सातारा इथल्या न्यू इंग्लिश स्कूल या शाळेच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवानिमित्त राष्ट्रीय युवा दिनाचं औचित्य साधून पुणे ते सातारा 125 किलोमीटर दौडचं आयोजन करण्यात आलं. काल पहाटे फर्ग्युसन महाविद्यालयातून याची सुरुवात करण्यात आली. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना स्वराज्याचा मूलमंत्र देणाऱ्या राजमाता जिजाऊ मासाहेब यांची जयंती काल पुण्यासह राज्यात सर्वत्र उत्साहात साजरी करण्यात आली. राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी राजभवनात राजमाता जिजाऊंच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केलं. राजमाता जिजाऊंचं जन्मस्थळ असलेल्या बुलडाणा जिल्ह्यातल्या सिंदखेड राजा इथं केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी सपत्नीक महापूजा केली. रायगड जिल्हा परिषद आणि पाचाड ग्रामपंचायतीनं राजमाता जिजाऊ यांच्या समाधीस्थळी एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. यावेळी मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते जिजाऊ मासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिषेक आणि महाआरती करण्यात आली. रायगडचा विकास ज्या पद्धतीनं सुरू आहे त्याच धर्तीवर राजमाता जिजाऊ मासाहेबांचा वाडा जुन्या पद्धतीनं बांधून त्याचं संवर्धन करण्याचा विचार असल्याचं गोगावले यावेळी म्हणाले. परभणीतल्या जिजाऊ मंदिरात जन्मोत्सवाच्या पूर्वसंध्येला दीपोत्सव साजरा झाला. जालना इथं सर्वपक्षीय नागरिक जयंती उत्सव समितीनं राजमाता जिजाऊ जयंती साजरी केली. यावेळी छत्रपती संभाजी महाराज पुतळ्यापासून छत्रपती शिवाजी महाराज स्मारकापर्यंत दुचाकी फेरी काढण्यात आली. बीड शहरातही राजमाता जिजाऊंच्या अर्धाकृती पुतळ्याला नागरिकांनी अभिवादन केलं. यावेळी लेझिम पथकाचं सादरीकरण झालं. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विरोधी पक्षांना एकही जागा मिळणार नाही असं नियोजन करण्याचं आवाहन भाजपाचे ज्येष्ठ नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भाजपा कार्यकर्त्यांना केलं आहे. शिर्डी इथं भारतीय जनता पार्टीच्या महाविजय अधिवेशनात ते काल बोलत होते. राज्याला अस्थिरतेतून बाहेर काढून एक मजबूत स्थिर सरकार देण्याचं काम जनतेनं केलं, या विजयात लाडक्या बहिणींचा मोठा वाटा आहे असंही अमित शहा म्हणाले. आपल्या भाषणात त्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. विधानसभा निवडणुकीत पक्षाला मोठा विजय मिळाला असला तरी गाफील राहून चालणार नाही, कंबर कसून पुन्हा एकदा मैदानात उतरायचं आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. येत्या 3-4 महिन्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही विधानसभेसारखाच विजय मिळवायचा आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विधानसभा निवडणुकीत राज्यातल्या जनतेनं अभूतपूर्व यश दिलं आहे. केवळ सरकार बदलणं नाही तर समाज बदलणं हे भाजपाचं उद्दिष्ट आहे असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते राजमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचं पूजन करण्यात आलं. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. रत्नागिरीत आयोजित करण्यात आलेल्या 3रा सागर महोत्सवाचा काल समारोप झाला. या महोत्सवात अध्यात्म, विज्ञान, जैवविविधता, परिसंस्था, जलदुर्ग, प्रदूषण अशा विविध अंगांनी सागराचं महत्व उलगडणारी तज्ञांची व्याख्यानं, प्रात्यक्षिकं आणि अभ्यास फेऱ्या आयोजित करण्यात आल्या. काल रत्नागिरीजवळच्या कांदळवनाची होडीतून सैर घडवण्यात आली. कांदळवन विषयातले तज्ज्ञ हेमंत कारखानीस आणि शांभवी चव्हाण यांनी त्यात मार्गदर्शन केलं. ते म्हणाले,
खारफुटी ह्या तटवर्तीय सगळ्या फ्लोरा फाउनाचं रक्षण करतात. त्यानंतर निसर्गाकडनं ज्या ज्या आपत्ती येतात त्या आपत्तींना कमी करण्याचं काम, रोखू तर शकत नाहीत, कमी करण्याचं काम खारफुटी करतात. त्याच्यानंतर विविध प्रकारची औषधं आणि रसायनं खारफुटींपासून मिळतात. त्याच्यानंतर कोळी कम्युनिटी जी आहे, ही कोळी कम्युनिटी खारफुटीच्या जंगलावरती पूर्णपणे अवलंबून आहे. जमिनीची धूप थांबवण्यासाठी खारफुटीची मुळे चांगल्या प्रकारे आपलं कार्य करतात. खारफुटीची झाडे जी आहेत ती बाकीच्या वनस्पतींच्या तुलनेमध्ये 5 पट जास्त कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात आणि 3 पट जास्त ऑक्सिजन निर्माण करतात. त्याच्यामुळे त्यांना त्या ठिकाणची हरित फुप्फुसे म्हणजे ग्रीन लंग्स ऑफ दॅट स्पेसिफिक प्लेस असं म्हटलं जातं. आणि ह्या सर्व कारणामुळे खारफुटीचं संवर्धन आणि जतन करणं हे आपली जबाबदारी ठरते, आपलं कर्तव्य ठरते.
नवी दिल्ली इथं आजपासून खो खो विश्वचषक क्रीडा स्पर्धा रंगणार आहेत. या स्पर्धेत महिला आणि पुरुष या दोन्ही गटात भारतीय संघाचं नेतृत्व पुण्यातील खेळाडू करणार आहेत. महिला गटाचं कर्णधारपद प्रियांका इंगळे हिच्याकडे सोपवण्यात आलं आहे. महिला गटाचा सलामीचा सामना भारत आणि दक्षिण कोरिया दरम्यान उद्या होणार आहे. भारतीय संघाचा सराव, प्रतिस्पर्ध्यांचं आव्हान आणि स्पर्धेतील भारताच्या संधी याविषयी कर्णधार प्रियांका इंगळे हिने आकाशवाणीशी संवाद साधला.
या खो खोच्या होणाऱ्या पहिल्या विश्वचषकात भारतीय संघापुढे वेगवेगळ्या प्रकारची आव्हाने असणार आहेत. त्यासाठी मागील 1 महिना आमचे प्रशिक्षक आम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण देत आहेत, जसे की डाएट असेल, न्यूट्रिशन असेल, सायकोलॉजी लेक्चर, इंजुरी प्रिव्हेंशन लेक्चर, अशा वेगवेगळ्या सुविधा आमच्यासाठी उपलब्ध त्यांनी करून दिलेल्या आहेत. पहिल्या विश्वचषकात होणाऱ्या स्पर्धेत माझ्यावरती एवढा विश्वास दाखवून त्यांनी मला भारतीय महिला संघाची कर्णधार बनवली, त्याबद्दल मी त्यांची आभारी आहे. त्यांनी दिलेली जबाबदारी मी पूर्णपणे पार पाडेन. पहिले विश्वचषकाचे पहिला क्रमांक हा आपल्या भारताचाच येईल अशा दिशेने आमचे पूर्ण टीमचे प्रयत्न चालू असणार आहेत.
महिला क्रिकेटमध्ये राजकोट इथं झालेल्या मर्यादित षटकांच्या दुसऱ्या सामन्यात काल भारतानं आयर्लंडवर 116 धावांनी विजय मिळवला आणि या 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली. काल नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारतानं निर्धारित 50 षटकात 5 खेळाडूंच्या मोबदल्यात 370 धावा केल्या. जेमिमा रॉड्रिग्जनं शतकी खेळी केली. हरलीन देओल, स्मृती मंधना, प्रतिका रावल यांनीही चमकदार खेळी करत भारताच्या धावसंख्येत मोठी भर टाकली. 371 धावांचं हे मोठं लक्ष्य गाठताना आयर्लंडला 254 धावाच करता आल्या. या मालिकेतला 3रा सामना येत्या 15 तारखेला होणार आहे. नाशिक शहरात मुंबई आग्रा महामार्गावर काल झालेल्या अपघातात 5 जण ठार तर 13 जण गंभीर जखमी झाले. द्वारका परिसरातल्या उड्डाण पुलावरून काल संध्याकाळी एक टेम्पो लोखंडी सळया घेऊन जाणाऱ्या मालट्रकवर आदळून हा अपघात झाला. राज्यात सरासरी किमान तापमान 15 अंशांच्या वर आहे. आज आकाश निरभ्र राहण्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. देशातील ऊर्जावान युवा पिढीच विकसित भारताचं स्वप्न साकार करेल, पंतप्रधानांचा विश्वास. राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती राज्यभरात उत्साहात साजरी. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीसाठी तयारीला लागा. भाजपा नेते केंद्रीय मंत्री अमित शहा यांचं कार्यकर्त्यांना आवाहन. आणि महिला क्रिकेटमध्ये मर्यादित षटकांच्या दुसऱ्या सामन्यात भारताची आयर्लंडवर 116 धावांनी मात, मालिकेत विजयी आघाडी. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.